नमस्कार, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, मी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार विजय अग्रवाल बोलतो आहे. आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांची विशाल जनसभा दिनांक 9 तारखेला उद्या अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठ इथे आयोजित केली आहे. तरी मी आपणास नम्र विनंती करतो की माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सभेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करूया. आपल्याला विनंती आहे की आपण या जनसभेसाठी उपस्थित राहून समर्थन रूपी आशीर्वाद द्यावे, ही विनंती.